हिट्स 93.5 वर रेड एफएम वर रुद्रा आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये आणि श्रुती पण आली आहे. गुड मॉर्निंग श्रुती.
गुड मॉर्निंग रुद्रा.
जसं ना गडबड चाललेली आहे इकडे.
हो म्हणजे
पाऊन तासापासून आपण
अगदी आणि कुणाचे तरी प्राण वाचवायचे म्हटल्यावर ही गडबड होणारच.
म्हणजे मला एका लिस्नरचा फोन आला होता पंचवटीतल्या. त्यांचं म्हणणं होतं की कावळा अडकला आहे. आपण लागली पंचवटीतलं जे फायर ब्रिगेडचं ऑफिस आहे तिकडे फोन केला. तिकडच्यांना सांगितलं. बरं ते सगळं सांगितल्यानंतर मला परत एकदा त्यांचा फोन आला होता पंचवटी फायर ब्रिगेड मधून. त्यांचं काय म्हणणं होतं जरा तुला ऐकवतो.
फायर ब्रिगेड वरून बोलतोय.
अच्छा पाटील साहेब.
हा
बोला.
पाठवलं बरं का?
पाठवलं ना.
हा करताय.
वा वा वा. तुमचा आवाज सगळ्यांनी ऐकला बरं का? आम्ही तेच सांगत होतो की फायर ब्रिगेडची लोक प्रचंड कार्यतत्पर असतात.
आपण कुठलंही काम असं तुम्ही तुमचं वैयक्तिक बी असलं ना तरी कळवत जा रुद्र साहेब.
100%
कारण कसं आहे तुमची सेवा आम्ही पाहतो. तुम्ही इतके मनाने आणि व्यवस्थित बोलतात ना.
अरे वा वा.
मला पण आनंद वाटतो की आम्ही बी एक दिवस तुम्हाला फोन करावा बाबा आणि काहीतरी चॉईस सांगावं.
चला आज आज तो योग आला म्हणजे
काढून नाहीतर आणि तो आम्ही पक्षी मित्रांकडे जमा करतो.
अच्छा हो का?
विशेष म्हणजे हा
बरं.
त्याची दुखापत बी असली ना तर आम्ही स्वतः व्यवस्थित करून त्यांना दवाखान्यात करून मग पक्षी मित्रांकडे जमा करून देतो आम्ही.
सो हा कॉल झाला. यांच्याशी बोलणं झालं एक 5 ते 10 मिनिटात. मला लागली ज्या लागली हा पण कॉल आला होता.
रुद्र बोलतायत ना?
हा कोण?
धन्यवाद. आले होते फायर ब्रिगेड आले. काढला कावळाचा.
काढला ना?
हो हो.
वा वा वा. छान 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 छान. ग्रेट ग्रेट. चला
आभारी.
व्हेरी गुड. आभारी कसलं?
मला काहीच वेळ सुचलं. माझ्याकडे कुठले नंबर आहे नाही.
खरं खरं.
तुला कोण नुसते खांबून बांबून त्याला हे करायला लागले.
बरोबर बरोबर. नाही उद्याच्याला मॉर्निंग नंबर 1 तुम्ही नक्की ऐका. उद्याच्याला आपण सगळ्या एरियाज मध्ये काय काय पर्सनल नंबर आहेत ऑफिसचा आणि 101 व्यतिरिक्त कुठचा फायर ब्रिगेडचा नंबर आहे ते सगळं आपण सांगूयात. म्हणजे लोकांना जरा बरं होईल अशा प्रकारांमध्ये पट्ट दिशी फोन करायला. है ना?
हो नक्की नक्की.
चालो बाय
बाय.
असं सगळं चाललेलं होतं. मस्त
अमेझिंग. म्हणजे त्या कावळ्याला VIP फिलिंग आली असणार आहे. आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे जगण्याचा हक्क जो सगळ्याला आहे आणि इथे एक माणूस असता तरी आपण इतका प्रयत्न केलाच असता. सो पक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी का नाही. अमेझिंगली.
आणि खऱ्या अर्थानं म्हणजे मला ना इतकं छान वाटलं फायर ब्रिगेडची मंडळी ज्या तत्परतेनं काम करतात आणि जितक्या सुंदर पद्धतीनं ऍक्शन घेतात. ग्रेट. सलाम सलाम. तालिया एक बार.
बिलकुल तालिया.
आणि आता एन्जॉय करा श्रुती सोबत
3 तास नोत्रास.
शो कसा वाटला आरजे रुद्रा 93.5@gmail.com. नक्की कळवायचं आहे सुपर हिट्स 93.5 रेड एफएम.
बजाते रहो.